भारती पुणे, वेदांगी कुलकर्णी सादर करत आहे पुणे वृत्तांत. सामाजिक कार्यकर्ते, समाज सुधारक आणि साहित्यिक महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त पुण्यातील भिडेवाड्यात समता भूमी इथं आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. विविध पक्षांच्या नेत्यांनी तसंच अनेक नागरिकांनी आज महात्मा फुले यांना अभिवादन केलं. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर आदर्श जयंती उत्सव समितीतर्फे महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त फुले शाहू आंबेडकर चळवळीचे अभ्यासक प्राध्यापक हरी नरके यांना मरणोत्तर राष्ट्रपितामह ज्योतिबाराव फुले पुरस्कार आज देण्यात आला. तर माइंड पॉवर ट्रेनर आणि राष्ट्रीय प्रबोधनकार डॉ दत्ता कोहिनकर यांना महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. पुण्यात महात्मा फुलेवाड्यात समता भूमी इथं या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. पुरस्काराचं वितरण माजी मंत्री रमेश बागवे यांच्या हस्ते झालं. पुरस्काराचं हे पहिलं वर्ष आहे. पुरस्कारामुळे सामाजिक जबाबदारी वाढली असल्याचं सत्काराला उत्तर देताना कोहिनकर म्हणाले, भविष्यात सामाजिक कार्यातील वाटचाल अधिक जोमानं असेल असंही ते म्हणाले. महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं आजपासून 15 एप्रिलपर्यंत प्रबोधन पर्वाचं आयोजन करण्यात आलं आहे. याचं उद्घाटन आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आलं. शाहीर सुरेश सूर्यवंशी यांच्या गाथा महामानवांची या पोवाड्यानं या पर्वाला प्रारंभ झाला. ईद उल फित्र अर्थात रमजान ईद निमित्त आज सकाळी पुणे सोलापूर रस्त्यावरील ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम धर्मीय नागरिकांनी सामूहिक नमाज अदा केली. मौलाना निजामुद्दीन फखरुद्दीन यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. विविध पक्षांच्या नेत्यांनी देखील या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील 48 मतदारसंघातील सुमारे 9.25 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारसंख्येच्या बाबतीत राज्यात पुणे जिल्हा आघाडीवर असून पुण्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वात जास्त मतदार आहेत. पुण्याची एकूण मतदारसंख्या 82,82,363 आहे. पिंपरीमध्ये महानगरपालिकेच्या सावली निवारा केंद्रात 45 बेघर व्यक्ती राहतात. या व्यक्तींनी यापूर्वी मतदान केलेलं नाही. या व्यक्तींना प्रथमच मतदान ओळखपत्र देण्यात आलं आहे. या नवोदित मतदारांनी लोकसभा निवडणुकीत मतदान करून लोकशाही उत्सवात सहभागी व्हावं असं आवाहन पिंपरी विधानसभा मतदारसंघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांनी केलं. पुणे शहराच्या विविध भागात सध्या अपुरा पाणी पुरवठा होत आहे. याच्या निषेधार्थ स्थानिक नागरिकांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला आहे. या प्रकरणी खुलासा करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कार्यालयानं महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत. पाण्याच्या मुद्द्यावर पुण्यातील मतदानाची टक्केवारी आणखी कमी होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन विशेष खबरदारी घेत आहे. सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याला घेरा सिंहगड हद्दीतील तांबरेवाडी थोपटेवाडी इथं विनापरवाना सागाची झाडं तोडणाऱ्या शेतकऱ्याला वन विभागानं येत्या पावसाळ्यात 100 सागाची झाडं लावण्याची अनोखी शिक्षा सुनावली आहे. सिंहगड वनविभागाचे वनपरिमंडळ अधिकारी समाधान पाटील यांनी झाडं जप्त करून सरकार जमा केली. प्रत्येक झाडामागे 200 रुपये प्रमाणे संबंधित शेतकऱ्यांकडून 1800 रुपयाचा दंड देखील वसूल केला आहे. विविध कारणांमुळे साखळी ओढून रेल्वे थांबवण्याच्या घटनांत वाढ होत आहे. पुणे रेल्वे विभागात गेल्या वर्षात 1420 घटना घडल्या. सर्वाधिक 600 घटना पुणे रेल्वे स्थानकात घडल्या आहेत आणि याचा फटका रेल्वेच्या वेळापत्रकावर होत आहे. पुणे शहरातील वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी लोकसहभाग वाढवण्यात येणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय हवामान बदल कृती आराखड्याअंतर्गत पुणे महापालिका नवा आराखडा तयार करत आहे. सध्या हा आराखडा प्राथमिक स्तरावर आहे. यात प्रामुख्यानं हवेतील घातक वायूंचे प्रमाण कमी करणं, धुळीचे प्रमाण कमी करणं अशा उपाययोजनांचा समावेश आहे. यात शहरातील प्रदूषणाचं मोजमाप करण्यावर भर राहणार आहे. पुण्यात 13 वर्षाखालील मुलांच्या आंतरक्लब T20 क्रिकेट स्पर्धा सुरू झाल्या आहेत. अवधूत पायगुडे याच्या अष्टपैलू खेळीमुळे क्रिकस्टार रायझिंग क्रिकेट अकॅडमी संघानं व्हिजन क्रिकेट अकॅडमीचा 13 धावांनी पराभव करून स्पर्धेच्या उद्घाटनाचा दिवस गाजवला. पुणे आणि परिसरात आज कमाल तापमान 39 अंश नोंदवलं गेलं. उद्या दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहील असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.